लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी आदित्य सरपोतदार आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
जो माणूस फास्टर फेणेला जिवंत करतो, जो माणूस नारबाची वाडी घेऊन येतो आणि जो माणूस माऊलीला आपल्यापर्यंत पोहोचवतो, असा नन अदर दॅन द सुपर टॅलेंटेड डिरेक्टर अँड अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन, आदित्य सरपोतदार इज विथ मी. हाय आदित्य.
हाय हाय हाय.
मला असं कळालं की तुझे बाबा जे आहेत ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे प्रेसिडेंट होते आणि तुझे आजोबा देखील लेजंडरी फिल्म मेकर आहेत, विश्वास सरपोतदारजी. किती छान, म्हणजे घरातच असं सगळं वातावरण म्हटल्यानंतर आय एम शुअर की तुझं बालपण आमच्या बालपणापेक्षा वेगळं असणार.
तू हा प्रवास इथपर्यंत बरोबर शोधून काढलायस, पण तो त्याच्या आधी सुरू होतो. माझे पणजोबा एन डी सरपोतदार हे फिल्म प्रोड्युसर डायरेक्टर होते आणि त्यांनी 1930 साली त्यांची फिल्म कंपनी सुरू केली होती, आर्यन फिल्म कंपनी म्हणून. आपल्या पेरोगेटच्या जवळ त्यांचा स्टुडिओ होता आणि तेव्हा फाळके दामले हे सगळे त्यांचे पार्टनरशिप होते. सो त्यांनी त्यांच्या काळामध्ये सायलेंट सिनेमा अराऊंड 70-100 फिल्म्स केल्या. ललिता पवार त्यांच्या फिल्ममध्ये डेब्यू करून पुढे आल्या होत्या. एक तो वेगळाच काळ होता, मला वाटतं सिनेमा भारतात येत होता आणि आजोबांनी 12-13 सिनेमे प्रोड्यूस केले, डिस्ट्रीब्युट जास्त केले. आणि मग वडिलांनी डिस्ट्रीब्युशन कोलंबिया ट्राय स्टार, 20th Century Fox, ही वॉज द सोल डिस्ट्रीब्युटर फॉर इंग्लिश फिल्म्स इन महाराष्ट्र. आणि अलका थिएटर आम्ही चालवायचो. सो अलका टॉकीजच्या मला आठवणी खूप आहेत. मी सिनेमा जगायचो कारण मला, माझा ना ते बालपण सिनेमा पॅरेडाईसचं सारखं आहे. लहान मुलगा प्रोजेक्टर रूममध्ये, जुनं मोठं थिएटर आणि इंग्लिश सिनेमे, आणि मग मी तिथे थिएटरमध्ये वेळ काढायचो. त्यामुळे ना कुठेतरी सिनेमा बाबतीत एक रोमॅन्टिसिझम सुरू झालं. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा हे लोकांना माहीत नाही, हे तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये मी सगळ्यांना सांगतो की माझं नाव आदित्य नाही आहे. माझं नाव आदित्य हे माझ्या वडिलांनी दिलं, जे माझ्या एकाही डॉक्युमेंटवर नाही आहे. माझं ऑफिशियल नाव हे आदित्य कुठेच नाही आहे, मला घरी आदित्य म्हणायचे. आणि मग जेव्हा इंडस्ट्रीत मी इंट्रोड्यूस झालो वडिलांमुळे आजोबांमुळे, तेव्हा जे सगळे स्टॉलवर्ड्स होते, ॲक्टर्स होते, ते आदित्य आदित्य हाक मारत 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 इव्हेंच्युअली ते आदित्य झालं. माझं नाव गुरुदत्त आहे बिकॉज गुरुदत्त फिल्म मेकर. गुरुदत्त हा फिल्म मेकर आमच्या कंपनीमध्ये त्यांनी काही प्रोजेक्ट्सवर इंटर्न म्हणून असिस्टंट म्हणून काम केलं होतं. जेव्हा माझे आजोबा त्याचे खूप मोठे फॅन झाले होते तेव्हा माझे आजोबा लहान होते आणि नंतर तो खूप मोठा लेजेंडरी फिल्म मेकर झाला आणि ते एक त्याचे डाय हार्ड फॅन होते गुरुदत्तच्या सिनेमाचे. आमचा जो प्रोडक्शन हाऊसचा लोगो होता तो दत्ताची मूर्ती होती आणि माझा गुरुवारी जन्म झाला आणि मला अक्षर ग आलं. सो हे सगळ्याच असे एक मला वाटतं कल्मिनेशन म्हणून गुरुदत्त ह्याचं नाव ठेवूया असं माझ्या आजोबांनी ते नाव ठेवलं. सो ते नाव माझ्या म्हणजे बर्थ सर्टिफिकेटमध्ये गेलं, शाळेच्या सगळ्या दाखल्यांमध्ये गेलं, सगळीकडे. हे आजही माझ्याकडे आदित्य नावाचं काही नाहीये, सगळं गुरुदत्त नावाचं आहे.
यार ये रांचो इधर है, ब्रेकिंग न्यूज ऑफ दिस.
सो आय टेल यू, अमृता खानविलकर ही माझी कॉलेजमधली मैत्रिणी आहे, आदिनाथ कुठारी माझा बालमित्र आहे, सई ही माझी खूप जुनी मैत्रिणी आहे, हे सगळे मला गुरु म्हणतात.
बट वी थॉट की गुरु एज अन अरे गुरु,
आता जसं तुम्हाला वाटत असेल नाही पण तसं नाहीये काही, हे मला कोणीही गुरु मानत नाही.
जसं मी तुला म्हणाले की यु नो आपलं जे लहानपण होतं, आपलं जे बालपण होतं, थँकफुली यु नो त्या काळात मोबाईल फोन्स नव्हते, त्यामुळे आपण पटांगणात जास्त गेम खेळले किंवा आपल्याला घरच्यांशी जे कनेक्शन असायचं ते खूप जास्त असायचं. सो तू घरात एकुलता एक आहेस का, तुला भावंड आहेत का, बहीण आहे का, आणि ते जे घर असतं आपल्या बालपणीचं ते नेहमीच मनात घर करून असतं. सो तुझं ते बालपणीचं घर कसं होतं?
सो माझं बालपण गेलं आमच्या ओरिजिनल घरात जिथे आम्ही 40 वर्ष राहिलो, घोडे रोडवर आपल्या इथे डेक्कनवर शिवाजीनगरला आमचा बंगला होता, विश्वास बंगलो आजोबांच्या नावाने ते तो बंगला त्यांनी बांधला होता 1960 साली. आणि माझा जन्म तिथे झाला, माझ्या वडिलांचा बालपण तिथे गेलं आणि माझा वाटतं 28 वयापर्यंत मी तिकडे राहत होतो. सो माझं अख्खं बालपण तिकडे गेलं असल्यामुळे आमची एक बऱ्यापैकी जॉईंट फॅमिली आहे. म्हणजे मला 3 आत्या आहेत सख्ख्या आणि मला त्यांची मुलं म्हणजे अनेक भावंड ही माझ्या सख्ख्या भावंडांसारखी आहेत. तर मला एक सख्खी बहीण आहे जी आता कॅनडात लग्न करून तिथे गेली आहे, धाकटी बहीण आहे आणि आम्ही एकत्रच मुलं वाढलो. सो मला आठवतंय की आता सिनेमाचं म्हणतेस म्हणून मी पुढाकार घेऊन आमच्या कॉलनीमध्ये, तेव्हा त्या काळात ना आपल्याकडे VHS होत्या गणपतीच्या काळात किंवा कुठलंही असं कोजागिरी आली की आम्ही एक टीव्ही सेट, एक VCR आणि गच्चीवर सिनेमा पार्ट्या असं करायचो. 30-40 मुलांचा घराडा असायचा आणि आम्ही गर्दीश सिनेमा बघितला होता तेव्हा. आणि ते काळ तो असा होता की टेप लावायची, मग ती फॉरवर्ड रिवाइंड, मग कोणतरी समोर टीव्हीच्या बसणार, मग तो पॉज करणार, मग तो रिवाइंड करणार, हे सगळं करत बसणार. तर धमाल होती का तो काळ? खूपच मजेशीर होता.
पण मला असं वाटतं की आज कुठेतरी त्या काळात जाऊन पॉजचं बटन आपण दाबणार आहोत कारण की यु नो बऱ्याच आठवणी तुझ्या ताज्या होणार आहेत.
माझी एक आठवण म्हणून मी तुला सांगतो की मी टेप्स बनवायचो की आमच्याकडे डेक होता असा आणि त्याच्यावर त्या काळात ज्यांना आठवत आहे ज्यांना माहिती आहेत मुळात ऑडिओ कॅसेट काय असते की आता हे लोकांना माहित नाही आणि मला याचं प्रचंड वाईट वाटतं की ऑडिओ कॅसेट म्हणजे काय असे प्रश्नही लोक विचारतात
आणि त्या पांढऱ्या कागदावर लिस्ट लिहिलेली बारीक अक्षरात पहिल्या नंबरवर हे गाणं दुसऱ्या नंबरवर ते गाणं
तर मला लहानपणापासून अजूनही ना एक थोडा ओसीडी आहे मला सगळं खूप नीट नेटक आणि करेक्ट लागतं म्हणजे मला ना काहीच चालत नाही जागच्या जागी ते असलं पाहिजे ते हल्लं तर माझाच हात जातो आणि मी ते सरळ होतं तर मला तेव्हाही माझ्या खोलीत सगळं असायचं आणि मी ना गाण्यांबाबतीत हे खूप फॉलो करायचो की कुठलंही गाणं लागलं की ते करेक्ट वाजलं पाहिजे मग त्याचं करेक्ट त्याची लेंथ असली पाहिजे मग ते मी म्हणजे लहानपणी असताना डीजेइंग करायचो टेप बनवायचो दोन्ही आणि एका ठेचं म्हणजे आपली मेन टेप टाकून त्याच्यातनं रेकॉर्ड दुसऱ्या टेपवर करत गाणी मिक्स करायचो आणि मी त्या टेप्स शाळेत द्यायचो मित्रांना द्यायचो थोडा धंदाही करायचो पैसे कमवायचो पॉकेट मनी पण असा ही आवड मला लहानपणी होती आणि मला प्रचंड वाईट सवय होती की मी कुठलाही गॅजेट आलं की मी ते उडायचो अख्खं ते डिसमेंटल करायचो मग मी ते बघायचो मग ते रिअसेंबल करायचो मग त्यात ते वाट लागायची कधी कधी त्याची आणि मी खूप शिव्या खायचो घरच्यांच्या मला असा किडा होता तो फास्टर फेणे करताना ते खूप काही काही अनुभवायला परत मिळालं कारण तो जो फास्टर फेणे होता ना तो बऱ्यापैकी तसाच आहे सो मला खूप गोष्टी काही रिलेट झाल्या त्या काळातल्या 93.5 रेड एफएम बजाते रहो